सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2003.
परी सूर नर उरगी घडत आहे योनी विभागी, ते गुणकर्म संगी पडिले सापे. हेची विवंचना उभा म्हणे पहिला अर्जुना, प्रस्तुत आता तुझे ज्ञाना रूप गावू. तेराव्या अध्यायातला जो पाचवा आणि सहावा श्लोक आहे, त्या दोन श्लोकांवर एकत्रितरित्या ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे, ते निरूपण जवळपास पूर्ण झालं. तो इंद्रिय गोचरा, इच्छा द्वेषा सुखम दुःखम संघात चेतना धृती एत क्षेत्र समासेन स्वविकारम उदारतम, अशा प्रकारचे हे जे दोन श्लोक आहेत त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी खूप ओव्या लिहिल्या. जे क्षेत्र घटक आहेत त्याच्यावर विस्ताराने लिहिलं. कोणत्या महाभूतांपासून, पाच महाभूतांपासून देह झालेला आहे, त्या महाभूतांची वैशिष्ट्य काय, अहंकार अहंकाराचं वैशिष्ट्य काय, बुद्धी सुख दुःखाची वाटाघाट कशी करते, जर ती बुद्धी नसेल तर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी त्या तऱ्हेनी, म्हणजे सुख हवं आणि दुःख नको या तऱ्हेनी भावणार देखील नाही, त्यामुळे बुद्धी आलेल्या अनुभवांचा सुख आणि दुःख अशा प्रकारे विभाग करून वाटाघाटी करत असते. जे अव्यक्त तत्व आहे या पंच महाभूत अहंकार आणि बुद्धी यांना धारण करणार, ते अव्यक्त तत्व देखील क्षेत्र समवायातला एक घटक म्हणून आहे. दहा इंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय कशी, पाच कर्मेंद्रिय कशी कोणती आणि त्यांची कामं कोणती, ती कशी आकृष्ट होतात आपल्या आपल्या विषयांकडं, आणि अकरावं इंद्रिय मन, ते मन काय आहे, अशा प्रकारे क्षेत्राचे सर्व घटक सांगितल्यानंतर त्या क्षेत्राच्या ठिकाणी जे विकार आहेत त्या विकारांचं देखील अतिशय सविस्तर वर्णन असं ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. त्याच्या ठिकाणी जी इच्छा आहे ती इच्छा त्या इच्छेमध्येच अनिच्छा देखील आली. द्वंद्वात्मक अशी जी इच्छा आणि अनिच्छा हा जो घटक आहे, विकार म्हणून सांगितला जाणारा, या इच्छेपोटी सर्व गोष्टी घडतात. नाना प्रकारच्या इच्छा आणि कामना, सर्व रामायण कैकेयीच्या एका विशिष्ट इच्छेपोटी झालं. तो एक क्षेत्राच्या ठिकाणी असणारा विकार आहे आणि आपल्या सर्वांना तो नित्य अनुभवाचा असा आहे. द्वेष सुख दुःख संघात चेतना आणि धृती अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व विकारांचं सविस्तर वर्णन केलं. सुर नर उरगी घडत आहे योनी विभागी, ही क्षेत्र देखील मनुष्यांची जशी आहेत तशीच प्राणी मात्रांची आहेत. तसंच जर भूचर जमिनीवर सरपटणारे असे प्राणी आहेत त्यांची देखील आहेत, जलचरांची देखील आहेत. आणि आपल्या आपल्या योनीप्रमाणे ती जशीच्या तशी अशी जन्म घेताना दिसतात. ते गुण कर्म संगी पडिले साते, गुण आणि कर्म यांच्या संगानी अशा प्रकारची क्षेत्र निर्माण होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. मागच्या वेळेला आपण इथपर्यंत आलेलो होतो. गुण आणि कर्म गुणांप्रमाणे म्हणजे सत्व रज आणि तम या तीन गुणांचं जे प्रमाण मनुष्याच्या ठिकाणी आहे त्या गुणांप्रमाणे मनुष्य मात्र प्राणी मात्र हालचाल करत असतो कार्य करत असतो आणि त्याचे जन्म देखील या त्रिगुणांच्या पोटीच होतात. आपल्या ठिकाणी असणारं जे सत्वाचं रजाचं आणि तमाचं प्रमाण आहे ते प्रमाण बदलण्याचा साधक यथाशक्य प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक सात्विक आपण कसे होऊ सत्व गुणांनी युक्त कसे होऊ असा देखील प्रयत्न करत असतो. गुणांच्या योगाने बांधलेला असा प्राणी त्या गुणांमधून सहसा सुटत नाही. प्रयत्न तर उदंड करतो सुटण्याची त्याची धडपड तर प्रचंड असते पण सुटत मात्र नाही. गुणांची मातब्बरी अशी असते की त्यावेळेला त्या प्रकारांनीच वर्तन मनुष्य करतो. एखादा तामसी गुणांनी युक्त असलेला मनुष्य सात्विक गुणांनी युक्त असलेला मनुष्य आणि रजोगुणांनी युक्त असलेला मनुष्य हा वेळ प्रसंगी आपल्या आपल्या गुणांप्रमाणेच जे वर्तन करतो त्या वर्तनाने अधिकाधिक संस्कार पुन्हा आपल्या स्वतःच्याच अंतःकरणावर करून घेत असतो. महाभारतामध्ये अशी एक गोष्ट आहे की अर्जुनाने द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला लक्षवेध केल्यानंतर ब्राह्मण वेशामध्ये असणारा अर्जुन आणि त्याच्या मदतीला म्हणून युद्ध करायला प्रवृत्त झालेला भीम आणि गरज पडली नाही म्हणून उरलेले तीन भाऊ युद्धामध्ये उतरले देखील नाही पण ते सर्व ब्राह्मण वेशामध्ये होते. द्रौपदीनी कर्णाला तो सूत कुळातला आहे म्हणून वरण्यासाठी म्हणून नकार दिला त्यामुळे कर्णाने त्या तऱ्हेने लक्षवेध करण्याची संधी देखील कर्णाला मिळाली नाही. अर्थातच जे क्षत्रिय होते त्या क्षत्रियांच्या अहंकाराला अभिमानाला पोषक असंच तिथं सर्व चाललेलं होतं. एक सूत पुत्र लक्षवेध करू शकत नाही असा द्रौपदीने निर्वाह दिला. ती म्हणाली की यांनी लक्षवेध केला तरी देखील मी माळ घालणार नाही याला अधिकारच नाही तो. त्यामुळे कर्णाचा अवमान झाला. कोणी क्षत्रिय देखील उठेना किंवा जे जे उठले ते यशस्वी होईनार. त्यामुळे राजा द्रुपद वारंवार असं म्हणायला लागला की माझी ही जी कन्या आहे यज्ञापासून प्राप्त झालेली ती विवाह वाचून राहील की काय असं मला वाटायला लागलेलं आहे. जे सर्व क्षत्रिय आहेत ते सर्व क्षत्रिय आणि त्यांचं क्षात्र तेज गेलं कुठं अशा प्रकारची निर्भर्सना करायला लागल्यानंतर स्वाभाविकपणाने क्षत्रियांचा जो पहिला मान होता त्याच्या ऐवजी अन्य कोणी म्हणजे जे खालच्या वर्णातले तथाकथित समजले जात होते तर ते उठण्याचा प्रश्न नव्हता कारण द्रौपदीने त्यांना आधीच अपमानित केलेलं होतं. अशा वेळेला ब्राह्मण वेशातला लाक्षागृहामध्ये पांडव मेले जळून अशी समजूत होती आणि पांडव वेषांतर करून त्या ठिकाणी उपस्थित होते. भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला तशा प्रकारची खून केल्यानंतर अर्जुन उठला. आता प्रश्न असा उपस्थित झाला की क्षत्रिय जेव्हा लक्षवेध करू शकत नाही आणि क्षत्रियांपेक्षा जे खालच्या कुळातले आहेत त्यांना लक्षवेध करायला परवानगी नाही द्रौपदी मानायला तयार नाही
तर ब्राह्मण उठल्यानंतर द्रौपदी तशीच मूकपणाने उभी राहिली, याचा अर्थ तिची संमती होती. त्या ब्राह्मणाचा करवी लक्षवेध देखील झाला आणि तिथल्या क्षत्रियांनी ते मानलं नाही की आम्ही सगळे असताना कोणी एका ब्राह्मणाने उठून लक्षवेध करावा हे आम्हाला अमान्य आहे, म्हणून युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये अर्जुन आणि भीम या दोघांनी मिळून सर्वांचा पाडाव केला, पराभव केला. आता द्रुपदापुढे प्रश्न असा उभा राहिला की हे जे ब्राह्मण म्हणून आलेले आहेत आणि पराक्रम क्षत्रियांपेक्षा देखील अधिक आहे, अशा मंडळींची खरी ओळख काय, आपल्या मुलीचं लग्न खरोखरच ब्राह्मणाशी झालेलं आहे का हे ओळखण्याचा प्रसंग होता. त्यावेळेला लग्न तर करायचं होतं, द्रौपदींनी माळ तर घातलेली होती, तर यांना ओळखायचं कसं, हे कोण आहेत याची काही परीक्षा घेता येईल का, म्हणून द्रुपदांनी अन्न पदार्थ म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी म्हणून असे जे करून ठेवलेले होते त्याच्या जोडीला बाजूला अनेक प्रकारची शस्त्र तिथे ठेवली. आणि ही ब्राह्मणांची मुलं अन्न पदार्थांच्या ऐवजी शस्त्र पाहण्यामध्ये निमग्न झाली, म्हणजे ही अघटित घटना होती. एखादा जर ब्राह्मण असेल तर तो शस्त्राच्या ठिकाणी वेगळी वेगळी शस्त्र कशाला हाताळेल आणि पाहिली. ब्राह्मणम भोजनम प्रिया, गुणांप्रमाणे वर्तन होतं असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर ती सगळी वेगळी वेगळी शस्त्र हाताळायला लागली. त्या शस्त्रांच्या ठिकाणीच त्यांचा भरपूर वेळ गेला आणि दरम्यानच्या काळात गोपाळकृष्णांमुळे देखील द्रुपद राजाला समजलं की हे कोण आहेत. जे काही आचरण झालेलं असतं स्वाभाविक गुणांनुसार त्या आचरणाचे संस्कार पुन्हा आपल्याच अंतःकरणावर होतात ही कर्मामधली अत्यंत महत्वाची अशी घटना आहे. तुम्ही जर चोरी केली तर त्या चोरीने तुम्हाला जसा बाह्य लाभ होईल जर घ्यायचा असेल तर, चोराला चोरीमध्ये फार रस असतो आणि चोरीचा प्रत्यक्ष फायदा ताबडतोब त्याला मिळतो, पण त्या घटनेच्या बरोबर त्याला जो काही प्रत्यक्ष लाभ झालेला असतो त्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट संस्कार रूपाने जी होते ती जास्त महत्वाची राहते. चोरीची जी सवय निर्माण होते ती जास्त महत्वाची राहते. एखादा पुरुष अथवा एखादी स्त्री जेव्हा कोणता तरी नियम बाह्य नीती बाह्य असं वर्तन करते तेव्हा जसं ते वर्तन घडून जातं त्याच्याबरोबर अंतःकरणावर एक संस्कार होतो आणि हा जो संस्कार असतो तो संस्कार अधिक महत्वाचा असतो. तेव्हा घडलेलं ते वर्तन असतं ते वर्तन ती गोष्ट संपून जाते, पण त्यानंतर जो संस्कार झालेला असतो त्या संस्कारामुळे प्रकृती घडते, व्यक्ती घडते, आंतरव्यक्तीवर परिणाम होतो ही अधिक महत्वाची गोष्ट असते. आणि हा आंतरव्यक्तीवर झालेला परिणाम पुढच्या कर्माला कारणीभूत होतो. म्हणून प्रथम छोटी चोरी, त्या चोरीचा आंतरव्यक्तीवर झालेला परिणाम, त्या परिणामातून समाजाला काही कळलेलं नाही, घरी आई वडिलांना बायकोला भावाला काही समजलेलं नाही, चोरी ही गुपचूप झाली, जितपत केली तितपत सरावला. हा जो अंतर परिणाम झालेला असतो त्या परिणामामुळे पुढची चोरी करायला तो प्रवृत्त होतो. कर्मविपाक ही एक इतकी विलक्षण गोष्ट आहे की त्यामुळं व्यक्ती आतून घडत राहते. अशा प्रकारे आतून घडत गेलेली व्यक्ती त्याच्या गुणांमुळे आणि कर्मांमुळे कालांतराने त्या त्या कर्मांबद्दल अत्यंत निर्धावते असं होऊन जातं. मी जसं वाईट कर्मांच्या बाबत बोलतो आहे तसंच चांगल्या कर्मांच्या बाबत देखील हेच घडतं. ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की पुण्य कौशिली असाधारणे, अगदी लहानपणी बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते असं आमचं जीवन जरी असलं तरी देखील जन्म जन्म आम्ही असाधारण पुण्य पोसत आलेले आहोत. याचा देखील आंतरव्यक्तीवर परिणाम झाला. त्या परिणामामुळे पुढची कर्म अत्यंत सात्विक, भगवत भजनाची, प्रेमाची, ईश्वर प्राप्तीच्या इच्छेची अशीच झाली. त्या इच्छेने प्रेरक अशीच कर्म झाली आणि त्या कर्मांचा देखील परिणाम पुन्हा अंतःकरणावर झाला, अंतःकरण वृत्तीवर झाला. अशा प्रकारची ही जी साखळी आहे यामुळे हे जे विकार आहेत क्षेत्राच्या ठिकाणी असणारे जे इथं वर्णन केलेले आहेत, इच्छा द्वेषा सुखम दुःखम संघात चेतना धृती, हे विकार अधिकाधिक बलवत्तर असे होत जातात. आपण मागच्या वेळेला पाहिलं की जे जीवन आहे मनुष्य मात्राचं जीवन, तर ते जीवन क्लेश, आता सांगितली तशा प्रकारे कर्म, त्या कर्माचा विपाक आणि आशय म्हणून एक शास्त्रांचा शब्द आहे, यांनी अत्यंतिक प्रभावित झालेला असतं. हे जे क्लेश आहेत ते क्लेश अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश असं शास्त्रांनी सांगितलेले आहेत. म्हणजे या कर्मांमुळं आणि त्या कर्मांचा सातत्याने परिणाम आंतरव्यक्तीवर झाल्यामुळं मी कोणीतरी आहे, अस्मिता, अशा प्रकारचा एक भाव दृढ, दृढतर, दृढतम असा होत जातो. एखादी जर गोष्ट झाली आणि ती मला समजली नसेल, एखादी गोष्ट आहे, एखादं कार्य आहे, त्याच्यामध्ये मी नसेल, ही कल्पना साधारणपणाने मनुष्य सहन करू शकत नाही. कुटुंबामध्ये एखादी घटना घडली आणि ती जर मला माहीत नसेल तर असं कसं झालं. अस्मिता ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीनी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी मी पाहिजे किंवा मला ती माहीत पाहिजे किंवा मला कन्सल्ट करूनच ती झाली पाहिजे. जर त्या ठिकाणी मी नसेल तर मग माझा टोटली त्याच्यात सहभाग काही नाही असं मी जाहीर करतो. तुम्हाला करायचंय ना, मग आता तुम्हीच ते मोकळं करा, आता मला तुम्ही विचारू नका, मला त्याच्यात घेऊ नका. अस्मिता ही एक विलक्षण गोष्ट आहे. कुटुंबामध्ये होणारे अनेक प्रकारचे कलह हे केवळ अस्मितेमुळे होतात. संस्थात्मक जीवनांमध्ये देखील ही अस्मिता अत्यंतिक प्रभाव गाजवते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे मला माहीत नाही म्हणजे काय आपण सहन नाही करू शकत. ऑफिसमध्ये देखील तीच गोष्ट असते. एखादा निर्णय असेल आणि आता तुम्ही केले ना, तुम्ही आता मग हे करा काय ते, तुम्ही कधी ठरवलं मला काही माहीत नाही, आता तुमचं तुम्ही बघून घ्या. हा अस्मिता हा क्लेश आहे. कोणाला क्लेश आहे? जो अशा प्रकारे अस्मितेचं दर्शन घडवतो त्याला तर हा क्लेश आहे. त्याला कोणत्या प्रकारचा क्लेश होतो? आपण वगळले जाण्याचं दुःख आहे, आपण अपमानित झाल्याचं जे दुःख आहे आणि त्या दुःखापोटी तो इतरांना अपमानित करतो, त्यामुळे इतरांना देखील त्याचा क्लेश झाल्याखेरीज राहत नाही. मी असं पाहतो की एखादी जी गोष्ट आहे ती गोष्ट ठरताना जर एका व्यक्तीला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं नसेल आणि त्याच व्यक्तीला समाविष्ट करून घेतलं असेल, केवळ त्या व्यक्तीच्या उपस्थितीत ती गोष्ट ठरली तर त्याला 100% तिची मान्यता असते. पण त्या व्यक्तीच्या उपस्थितीत तीच गोष्ट झाली नसेल तर त्याच्या मनामध्ये त्यासंबंधी काही एक काय म्हणायचं त्याला रिझर्वेशन असं राहतं, एक ब्लॉक मनामध्ये राहतं. याचं कारण त्याच्या ठिकाणी असणारी अस्मिता या सर्वांच्या मुळाशी अविद्या हा पहिला घटक आहे. म्हणजे आपण आपल्या स्वरूपाची विस्मृती आत्मस्वरूपाची विस्मृती झाल्यामुळं केवळ आपण कोण आहोत, आपण देह आहोत का खरंच, आपण खरंच मन आहोत का, बुद्धी आहोत का, आपण काय ऐकतो प्रवचनामध्ये, आपण सद्गुरूंकडून काय उपदेश घेतलेला आहे, हे सर्व बाजूला सारून अविद्येमध्येच व्यवहार करण्याची जी सवय लागलेली आहे. समर्थ असं म्हणतात की असत्य अंतरी बिंबले न सांगता दृढ झाले. सत्य असो न हारपले जेथींच्या तेथे, सत्य समजाया कारणे केली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. म्हणून अविद्या ही गोष्ट या सर्वांच्या मुळाशी राहते. एकदा अविद्यात्मक भाव असेल, संसार सत्य मानला, देह सत्य मानला, प्रकृती सत्य मानली, मन खरं मानलं, माझ्या मनाला जे वाटलं तशा प्रकारे प्रत्यक्षात वस्तुस्थिती नसते, पण मी ते समजून घ्यायला तयार नसतो. याचं कारण मनाला मी सत्यत्व दिलं, माझ्या बुद्धीला जो तर्क भावला त्या तर्काप्रमाणे घटना होण्याला बांधील नसतात. पण आपण चूक अथवा बरोबर हे आपल्या बुद्धीने ठरवतो. आपल्या बुद्धीने एखाद्या परिस्थितीला वस्तुस्थितीला फुली मारली म्हणजे ती घटना चूक आहे असं नाही, ती घटना प्रत्यक्षात बरोबर चाललेली असते. पण आपण आपल्या बुद्धीवर फुली मारायला तयार नसतो, त्यामुळे आपण त्या वस्तुस्थितीवर फुली मारतो, निष्कर्षावर फुली मारतो, ती चूक आहे असं ठरवतो. हे सर्व अविद्येपोटी घडतं. या अविद्येचा फार मोठा क्लेश पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम अशा पद्धतीने भोगायला लागतो. आणि ही अविद्या एकदा असली की मग त्या अविद्येच्या पाठोपाठ अस्मिता, राग म्हणजे विषयांच्या संबंधी अत्यंतिक प्रीती, प्रेम, कारण देहाचं जे जीवन आहे ते जीवनच जर परिपूर्ण मानलं, ते जीवनच खरं आहे असं मानलं, तर मग अमुक प्रकारचं फर्निचर आमच्या घरी आलं नाही तर आम्ही आमचं जीवन कुठेतरी कमी समजू, हाही भाग आलाच. अमुक प्रकारचं स्टँडर्ड जर मिळालं नाही तर ते स्टँडर्ड मिळवेपर्यंत मी प्रयत्नांची शिकस्त करेन, हे उपद्व्याप आले. पुण्यात राहून मला माझे एक मित्र आहेत, त्यांच्याबरोबर मी मग नंतर गेलो देखील. अजून वैशाली म्हणून एक हॉटेल आहे, सगळ्यांनाच माहीत असेल अर्थात, डेक्कन जिमखान्यावर. तर ते म्हणाले की आपण बऱ्याच दिवसामध्ये, माझे जवळचे मित्र आहेत तसे, आपण कुठे गेलेलो नाही तर आपण वैशालीमध्ये जाऊ. तर मी म्हटलं की तुम्ही घरी या, आपण वैशालीमध्ये कशाला जायला पाहिजे. तर ते म्हणले नाही तुम्हालाही फार टाईट असतं, तुमचं सगळं शेड्यूल मी पाहतो, तुम्हाला जरासा रिलॅक्सेशन पाहिजे, मोकळेपणा पाहिजे. म्हणलं ठीक आहे जाऊ आपण. मी तिथे गेलो, बसलो, त्यांना म्हणलं की मी प्रथमच या हॉटेलमध्ये आलो, मी अनेक वेळेस नाव ऐकलेलं होतं. तर ते म्हणाले वैशालीमध्ये पुण्यात इतकी वर्ष तुम्ही राहिलात आणि वैशालीमध्ये आतापर्यंत आला नव्हता, म्हणजे जणू कितीतरी एक महत्वाची गोष्ट माझ्याकडून राहिलेली होती. जर अमुक ठिकाणी जेवण केलं नाही तर मग काहीतरी कमतरता आहे, अमुक कार्यालयात लग्न आहे तर मग आवर्जून जायला पाहिजे कारण तिथलं केटरिंग चांगलं असतं. हा जो राग म्हणजे प्रीती प्रेम ही जी गोष्ट आहे विषयांच्या संबंधी, तर तो क्लेश म्हणून सांगितलेला आहे. आणि गुण आणि कर्म यांच्या योगाने पुन्हा पुन्हा जन्म त्या त्या प्रकारचे घेण्यासाठी म्हणून हा एक महत्वाचा कारण असलेला असा घटक आहे. तसंच द्वेष किती द्वेष करावा आणि त्या द्वेषामध्ये आपण आपल्या स्वतःला किती जाळून घ्यावं, पण खरंच खूप द्वेष केला जातो. त्या द्वेषाची कारणंही खूप वेगळी वेगळी असतात. एक तर आपल्या स्वतःला खूप मोठं समजणं गुणांनी, पण तितकं मोठं आपण प्रत्यक्षात नसणं, व्यवहारतः मात्र आपली प्लेसमेंट चुकलेली असणं. मी जितका मोठा आहे प्रत्यक्षात गुणांनी वगैरे, शिक्षणाने असेल बुद्धीनी असेल, तर तितकी अजून मला संधी मिळाली नाही. अस्मिता, राग, कामना, आणि मग त्यापोटी ज्याला कशा प्रकारची संधी मिळाली त्याचा द्वेष. मागे मी कधीतरी सांगितलं तर नाही इथं का कुठं मला माहित नाही की आमच्या ऑफिसमध्ये एक गृहस्थ, इतक्या पदव्या त्यांच्या मागं होत्या नावाच्या मागं, पण ते काय जे बँकेमध्ये श्रेणी असतात, फर्स्ट ग्रेड ऑफिसर, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड, फोर्थ ग्रेड, मग एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्ह देखील 1, 2, 3, 4, 5, मग 6, जनरल मॅनेजर, त्याच्याही वर चेअरमन. तर ते असं सांगत असत की वस्तुस्थिती होती, खरंच त्यांच्या मागे तेवढ्या पदव्या होत्या की चेअरमन देखील माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे. आता या भावाने काम करणारा जो मनुष्य आहे तो प्रत्यक्षात फर्स्ट ग्रेड ऑफिसर आणि रिटायरमेंट पर्यंत त्यांना ग्रेड 2 मध्ये देखील जाता आलं नाही. याचं कारण त्यांच्या ठिकाणी इतका द्वेष भरून राहिलेला होता, प्रेम कोणतं नव्हतंच, सगळ्यांना त्यापोटी अत्यंत तुच्छ समजण्याची अशी वृत्ती. जर चेअरमननाच कमी समजत असेल तर मग असिस्टंट ब्रँच मॅनेजर आणि ब्रँच मॅनेजर ज्यांच्या हाताखाली त्यांना इमिजिएटली काम करायला लागतं ते कोण यांच्या पक्षी? त्यामुळे यांच्या 6-7 महिन्यांनी बदल्या, अत्यंत खालात त्रासात अशी सगळी नोकरी गेली. का? तर केवळ द्वेष एवढ्या एका भावनेपोटी. आणि अभिनिवेश, या अभिनिवेशावर खूप निरूपण करायला पाहिजे असं खरं म्हणजे नाहीये. अशा प्रकारचे हे जे 5 क्लेश आहेत याचा अर्थ आपलं स्वतःचं जीवन कलुषित करणारे असे घटक. आणि आपलं स्वतःचं जीवन जसं कलुषित होतं तसं आपल्या अवतीभोवती देखील कलुषितच वातावरण निर्माण करणं, या गोष्टी ज्यांच्या ठिकाणी प्रकर्षाने आहेत ते कोणाशीही प्रेमाने वागू शकतील असं शक्य नाही. त्यांच्यामध्ये सतत तुलना होईल. भाऊ भाऊ जर असतील तर एक भाऊ इतर भावांशी सातत्याने तुलना करेल आणि भावाभावांचे संबंध तो बिघडवल्याखेरीज राहणार नाही. जर अशा प्रकारचा विशेष भाव असेल, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश याच्यामध्ये अत्यंतिक सापडलेला मनुष्य, बहिणी बहिणी असतील, गावा गावा असतील, मी गेल्यानंतर मला जास्त काम पडतं, अर्थात या इतक्या बारीक सारीक गोष्टी आपण बोलायला पाहिजेत असं नाही, पण मला खूप काम पडतं त्या मनाने मग ती काम करत नाही, ती तर दुसरी फार लबाड आहे, ती काम केल्यासारखं दाखवते पण प्रत्यक्षात केवळ आज्ञा करत असते. काही खरंच खरं असतं, काही खोटं असतं, काही आपल्या या स्वतःविषयीच्या अतिरिक्त कल्पनांमुळे निर्माण झालेले भाव असतात, पण ते घर कुठल्या खेरीज राहत नाही, ते घर नीट टिकू शकत नाही अशा गोष्टींमुळे। त्यामुळे हे जे क्लेश म्हटलेले आहेत ते क्लेश व्यक्तीवर म्हणजे व्यक्तीच्याही आंतरव्यक्तीवर असे परिणाम करतात। यामुळे जी कर्म घडतात ती कर्म देखील तीन प्रकारची सांगितलेली आहेत। काही शुभ चांगली अशी कर्म, त्यांची फळ देखील तशीच। काही वाईट अशा प्रकारची, त्याची फळ देखील त्याच प्रकारची। आणि काही मिश्र। आणि ही जी फळं आहेत या फळांचा देखील म्हणजे चांगल्या फळांचा फळं देखील बाह्य फळं आणि अंतरफळं अशी सांगितलेली आहेत। प्रत्येक कर्माला दोन प्रकारची फळं आहेत। एक बाह्य फळ आहे, ते बाह्य फळ घर दार गाडी घोडा पैसा अडका घरदार मान मरात या तऱ्हेने मिळत असतात, अथवा संपत्तीची हानी मानाची हानी दारिद्र्य अपमान निर्धनता अशा प्रकारे मिळत असतात बाह्य फळ। आणि अंतरफळ देखील सुख शांती समाधान तृप्ती आनंद अशी तरी मिळतात, किंवा दुःख उद्वेग कटकट तिरस्कार या पद्धतीने तरी मिळतात। शुभ जी कर्म आहेत त्यांची अंतरफळ देखील तशीच चांगली मिळतात, आणि अशुभ फळ आहेत त्याची अंतरफळ देखील तशीच मिळतात। म्हणजे जी वाईट कर्म समजली जातात त्या कर्मांनी वर करणे जरी फायदा झाला तरी देखील त्याची अंतरफळ त्रासदायक राहतात। कधीकधी आपण असं म्हणताना पाहतो की ईश्वराच्या दुनियेमध्ये अजब न्याय आहे, जो वाईट कर्म करतो तो एकदम सुखासीन उत्तम उत्तम घरांमध्ये राहणारा असा असतो। कोणीतरी मान नुकतंच सांगितलं की दाऊद इब्राहिम वगैरे लोक मस्त आलेशान राहत आहेत, पण त्यांचं जीवन खरंच कसं आहे ते त्यांना विचारलं तर समजेल, ते त्याची भेट व्हायची शक्यता कमी आहे। पण कोण कधी मारेल सांगता येत नाही। ज्यांना सतत आपल्याजवळ पिस्तूल ठेवायला लागतात, दाऊदची गोष्ट सोडून द्या, साधी मंडळी रात्री कुठेतरी 1:30, 2:00, 2:30 कुठेतरी खात पीत बसलेली असतात, हे काही जीवन आहे का? त्या जीवनामध्ये किती काळजी असतात। त्यामुळे अंतरफळ निश्चित चांगली नसतात। ही जी अंतरफळ अंतरव्यक्तीवर परिणाम करतात आणि चांगली फळं देखील अंतरव्यक्तीवर परिणाम करतात, त्या फळांमुळे पुढच्या कर्माला माणूस प्रवृत्त होतो, गुणांचंही पोषण याच्यामुळे होतं आणि पुढची कर्म देखील त्याच प्रकारे होतात। या अंतरफळांचा जो परिणाम आहे तो परिणाम जसा सुख शांती आनंद तृप्ती असा होतो, तसा अजून एका प्रकाराने होतो। ही जी अंतरफळं होतात मिळतात त्या अंतरफळांमुळे आपलं मन आपली बुद्धी आपलं अंतःकरण आपलं चित्त आपला अहंकार याच्यावर देखील एक परिणाम होत असतो। आपली ग्रहण शक्ती आपली जाणीव शक्ती आपली निर्णय शक्ती याच्यावरही त्यांचा परिणाम होतो। आणि त्या सर्व परिणामांसह जी चित्तवृत्ती मन बुद्धी अंतःकरण तयार झालेलं असतं त्या प्रकाराने पुढची कर्म घडतात। मी असं ऐकलंय की एका गृहस्थानी परदेशात पाश्चात्य देशामध्ये जवळपास 20 लग्न केली. तो मानसशास्त्रज्ञाकडे गेला, मानसोपचार तज्ञाकडे गेला आणि तो असं म्हणाला, त्यांना तक्रार करायला लागला की एकतर कुठल्याही लग्नाने मी समाधानी झालो नाही, म्हणजे पहिल्या लग्नानंतर जसं दुःख माझ्या पदरी पडलं तसंच दुसऱ्या लग्नानंतर पडलं. मला असं वाटलं की परिस्थिती सुधारेल, ही बायको सोडून देऊ, तिसरं लग्न केलं तेव्हा देखील तेच झालं. अशा प्रकारे मी इतकी लग्न केली पण मला असं जाणवतं की मला ज्या प्रकारे पत्नीची निवड करायची होती तर ती देखील न करता मी प्रत्येक वेळेला त्याच प्रकारच्या गुणांची मुलगी तिच्याशी लग्न करत गेलो. असं झालं कसं? हे होण्याचं कारण असं की आत निवड करणारा जो आहे तो प्रत्येक वेळेला तोच राहिलेला होता. बाहेर व्यक्तीला जरी रिजेक्शन असलं तरी देखील ज्या गुणांकडे तो आकृष्ट होत होता त्याची इच्छा भले कशीही असेल, कोणते गुण असावेत अशी, पण निर्णय घेताना तो ज्या पद्धतीने विचार करत होता ती पद्धती मात्र तीच तीच होती. असं असल्यामुळं त्याची अंततः निवड मात्र तीच राहिली प्रत्येक वेळेला. कमी अधिक फरकामध्ये जवळपास तशाच व्यक्तींची त्यांनी पत्नी म्हणून निवड केली. मित्र म्हणून निवड करताना देखील असं होतं, तुमची बदली झाली आणि दुसरीकडे तुम्ही गेलात आणि तुम्ही असं समजलात की पहिल्या ठिकाणी ते सगळं नीट नव्हतं, आता आपण नीट चांगलं पारखून अशा उत्तम मित्रांची निवड करू. तर आज निवड करणारा असतो तो जोपर्यंत त्याच गुणांनी युक्त आहे तेव्हा त्या गावात देखील तशीच मंडळी तो आपल्या भोवती जमवतो. जर तो साधक असेल तर साधकांच्या परिवारातच जातो, तो शोधतो, तो पाहतो, तो निरीक्षण करतो आणि त्या प्रकारे बरोबर त्या समुदायामध्ये जातो. आणि जर अन्य गुणांनी युक्त असेल आणि ती अशी चिमूट, तर बरोबर तो त्या लोकांकडेच जातो. तो काहीतरी एक अशा प्रकारची म्हण देखील आहे की ते गांजेकच आहे तो गंजडींच्या समुदायामध्ये जाऊन पोहोचणार, अशा प्रकारची एक काहीतरी म्हण आहे. याचं कारण आत निवड करणारा जो असतो तर तो तसाच असतो. कोणत्याही गावात गेला तरी तो आपल्या अवतीभोवती तेच विश्व निर्माण करतो. जे त्याच्या आत असतं त्याच गुणांना अनुसरून असं विश्व निर्माण करतो. विनोबांनी ते विचार पोथी म्हणून आहे, त्याच्यात एक असा विचार लिहिला की माझे विश्व, याचा अर्थ माझ्या गुणांप्रमाणे जी बाहेर परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये मी जाऊ इच्छितो ते विश्व, आणि मला याच्यापेक्षा दुसऱ्या विश्वाची कल्पनाच नाहीये असं त्यांनी म्हटलंय. कारण ते विश्व मला कधी दिसतच नाही, त्या विश्वाचा मला कधी अनुभवच येत नाही. हे जे अंतर्व्यक्तीवर होणारा परिणाम असतो, चित्तावर, मनावर, बुद्धीवर, अंतःकरणावर, तो या कर्मफळांचा जो अंतरफळ आहे त्याचा एकंदरीत परिणाम असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटले ते गुण कर्म संगी पडिले साते, गुण आणि कर्म यांच्या परिणामांनी ते उत्पन्न होतं. जे विपाक आहेत कर्माचे, ते विपाक त्याचं निरूपण मात्र मी मागच्या वेळेला केलेलं होतं. आयुष्य, जाती आणि भोग असं त्याचं स्वरूप सांगितलं जातं. जाती म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र असा घ्यायचं काही कारण नाही. कारण आता त्या तऱ्हेने खरंच जाती तितक्या अस्तित्वात आहेत की नाहीत कोण जाणे, आहेत मात्र लग्नाला उभं राहिलं की कळतं. एक समाजवादी नेते, मोठे, खूप मान्य असलेले, त्यांच्या नात्यात असे होते,
मी माझ्या आत्याला असं विचारलं, तिच्या नात्यामध्ये ते होते आणि त्यांना त्यांचा साहजिकच आहे संबंध, देशभरात ज्यांना मान होता आणि पुण्यातले ते, मी म्हटलं की एकदा सहज तू असं त्यांना बोलता बोलता विचार की तुमच्या सगळ्या मुलांना मुलांची लग्न आणि मुलींची लग्न मात्र तुम्ही तुमच्या हाताने आंतरजातीय विवाह लावले, म्हणजे मराठा मुलगी आणि ब्राह्मण मुलगा असेल तिथे अभिमानाने जाऊन लावले, ब्राह्मण मुलगी असेल आणि अगदी कुठल्या वेगळ्या जातीतला तथाकथित असा मुलगा असेल तर तुम्ही तिथे विवाह लावले, तुमच्या मुलांचे आणि मुलींचे विवाह मात्र बरोबर तसेच कसे झाले, कोकणस्थ ब्राह्मण पाहूनच कसे झाले, म्हणजे एकही अपघात कसा घडला नाही या बाबतीत, तुम्ही खरंच एकदा हसत हसत त्यांना विचारलं तर ते म्हणाले की ही माझी वैयक्तिक मतं आहेत तर ती मी त्यांच्यावर कशी लादू असं ते म्हणाले. आयुष्य किती मिळावं, कोण जन्मतः जन्म झाल्यानंतर 2 वर्षांनी का जातो आणि कोण अगदी मृत्यूची वाट पाहत असतो की आता कधी मृत्यू येईल पण जात नाही, अगदी 80-90 असं झालं तरी देखील हा आयुष्य हा एक विपाक समजलेला आहे. कर्मांचाच समुच्चयात्मक कर्मांचा परिणाम, तुम्ही कुठे जन्म घ्यावा अगदी जाती सोडून द्या पण राजघराण्यात किंवा फार उत्तम अशा संपन्न अशा घराण्यात जन्म आणि त्या जन्माचा त्यांना होणारा स्वाभाविक फायदा, या गोष्टी आजही अस्तित्वात आहेत. म्हणजे आजही आपण पेपरमध्ये वाचतो की कोण काय नाव त्याचं, तो राहुल गांधी तो राजकारणात लक्ष घालायला लागला की लगेच हाय कमांड होऊन जाणार आहे, असा कसा बरं तो एकदम हाय कमांड होईल, याचं कारण ज्या कुळात त्यांनी जन्म घेतला म्हणून तो एकदम हाय कमांड होईल, त्याला राजकारणाचा किती अनुभव आहे याच्याशी त्याचा तसा काही संबंध राहणार नाही. आणि त्या सोनिया गांधींची मुलगी मध्ये ती उत्तर प्रदेशात कुठं प्रचाराला वगैरे गेलेली होती त्यामुळे आता तिला पुढे आणायचं चाललेलं आहे की काय, म्हणून ती यायची नुसतं म्हटलं तर सगळे हार तुरे घेऊन जात होते. किती वर्षांचे राजकारणामध्ये ज्यांनी 70 वर्ष म्हणजे ते कोण कमलापती त्रिपाठी, त्यांचा इतका अपमान झाला, ते गेले आता देह बहुतेक ठेवला त्यांनी, इतका अपमान झाला की बोलायची सोय नाही, पण असा अपमान का बरं झाला आणि त्यांनी एकदम कोणाला तरी श्रेष्ठी का बरं समजलं याचं कारण कर्मविपाक, बाकी काही नाही. राजीव गांधी वय वर्ष 38-40 आणि ते एकदम त्यांचे हायकमांड होऊन बसले, राजकारणात काहीच नव्हते, ते एकदम एवढ्या मोठ्या याला गेले कसे, पंतप्रधान कसे झाले, काही नाही, काही नियम काही नाही, कर्मविपाकाप्रमाणे झाले. म्हणून ज्या ठिकाणी विशेष असं तर्क चालून गोष्टीचा निर्णय लागत नाही अशा या गोष्टी आहेत, ज्ञाती जाती त्याच्यात घराण्यांमध्ये झालेले जन्म देखील समजा. एखादा कोणीतरी बाबासाहेब आंबेडकरांसारखा की या सगळ्या अडथळ्यांना पार करून स्वतःच्या कर्तृत्वाने एकदम वर जाऊन पोहोचतो, एखादा कोणीतरी, पण बाकी आज देखील या गोष्टी जशाच्या तशा घडतात असं दिसतं. आणि दुसरं म्हणजे भोग, तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त होणारे जे भोग आहेत ते भोग, तुमची मुलं ज्यांना घेऊन तुम्ही कुठं लग्न समारंभाला जाता, हॉटेलमध्ये जाता आणि त्यांच्याच वयाची असणारी त्या हॉटेलच्या बाहेर भीक मागणारी मुलं, यांच्या भोगांमध्ये का बरं फरक आहे काही विशेष तुम्ही चालू शकत नाही, बुद्धी तुम्ही चालवू शकतही नाही, हा विपाक म्हणून सांगितलेला आहे. एवढं म्हणून शास्त्र हा विषय संपवतो, कारण हा तरतम आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुणकर्म संघामुळं असं घडलं,
हा गुणकर्म संघ म्हणजे अशा प्रकारचे आयुष्य, ज्ञाती, भोग हे प्रत्येकाचे जे वेगळे वेगळे आहेत आणि त्याचा असणारा आशय म्हणजे काही प्रसुप्त असा साठा विपाकांचा, काही फलोन्मुख या जन्मामध्ये होतात, ती देखील कर्म फलोन्मुख होण्याचा काळ वेगळा वेगळा असतो. म्हणजे एखादा जर भरभराटीला जाणार असला तर एका विशिष्ट काळानंतर मग तो भरभराटीला जातो, त्याच्या आधीच्या काळांमध्ये तो तितका भरभराटीला गेलेला नाही असं लक्षात येतं. म्हणून काही कर्म जी आहेत, जी फलोन्मुख होणारी आहेत, भोग वगैरे अशी देखील, तर त्याचा काळ देखील वेगळा वेगळा असतो. आणि कदाचित काही विपाक या जन्मामध्ये फलोन्मुख होणारच नसतात, पुढच्या जन्मामध्ये कदाचित ते फलोन्मुख होतील असं शास्त्र सांगतं. ही गुण विवंचना या शब्दापाशी आपण फार थांबलो. हेची गुण विवंचना पुढा म्हणी पहिलं अर्जुना. आता ही गुण विवंचना काय याच्याविषयी मी सांगेन असं वाटत असेल तर ते आत्ता न सांगता पुढे सांगेन, पुढे म्हणजे 14व्या अध्यायामध्ये. सत्व, रज आणि तम हे कसा प्रभाव गाजवतात हे पुढच्या पुढे मी सांगितलेलं आहे. हे की गुणविवंचना पुढा म्हणी पहिला अर्जुना, प्रस्तुत आता तुझ ज्ञाना रूप दाऊ. आत्ता जो प्रतिपाद्य विषय आहे तो प्रतिपाद्य विषय आत्ता मी सांगतो. काय तर ज्ञान काय आहे ते प्रस्तुत आता मी तुला सांगतो असं म्हणून विलक्षण अशी ज्ञानाची लक्षणं अमानित्वम, अदम्भित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम फार मौज येणार आहे. जेव्हा आपण आता ही पाहायला सुरुवात करू तेव्हा फार मौज येणार आहे. माझी अशी कल्पना आहे की हा 8व्या श्लोकापासून ते 13व्या श्लोकापर्यंत 5 श्लोकांमध्ये मिळून भगवंतांनी ही सगळी ज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत. पण इतका महत्वाचा विषय सांगण्याच्या प्रारंभी त्या श्लोकाची प्रस्तावना देखील ज्ञानेश्वर महाराजांनी जवळपास 25 ओव्या लिहून केली. क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञान ऐके. आता त्या क्षेत्राचं वर्णन सविस्तर मी केलं पण ते विकाराने युक्त आहे. या क्षेत्रासंबंधी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या त्या ओव्यांच्या किमान 10 ओव्या पुढच्या एका श्लोकामध्ये त्यांनी लिहिल्या. आचार्य पाचनम याच्यावरच जवळपास 150 ओव्या लिहिल्या. आणि सगळी ही ज्ञानाची जी लक्षणं आहेत त्याच्या एकूण ओव्या प्रचंड लिहिल्या. क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञान ऐके. ज्ञानाला उदार असं म्हटलंय याचं कारण ज्ञान मोक्ष देतं. ज्ञानाइतकं दुसरं कोणीही उदार नाही. कारण ज्ञानाने जर काही होत असेल तर जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच मुक्तता होते. म्हणून ज्ञानाला ज्ञानेश्वर महाराजांनी उदार अशी संज्ञा दिलेली आहे. त्या ज्ञानाचा थोडा महिमा सांगितला. जया ज्ञाना लागी गगन गिळिताती योगी स्वर्गाची आडवंगी उमरोडनी न करीती सिद्धीची ताड न धरीती रिद्धीची भीड योगा ऐसे दुवाड हे असती तपो दुर्गे वोलांडित क्रतुकोटी बोवांडित उलथुनी सांडित कर्मवल्ली. खरं म्हणजे मला इतका सांगण्याचा मोह होतो. खूप विलक्षण असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अमानित्वम अदम्भित्वम या श्लोकापर्यंत पोहोचायला देखील आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. ही जी या ज्या ओव्या आहेत या ओव्या देखील त्यांनी फार बहारीच्या अशा लिहिलेल्या आहेत. आपण पुढच्या वेळेला पाहू. पुढच्या वेळेला असा अर्थ की सत्संग आहे
त्याच्यानंतर
पंढरपूर आणि त्याच्यानंतर पंढरपूरहून आपण आल्यानंतर मग प्रवचन आहे. 17-24 तारखेला प्रवचन आहे आपण बरं वेळ लागेल थांबायला लागेल. म्हणजे जितकी गोष्ट महत्वाची तितकं त्याच्याकरता तात्काळलाही लागतं तसं होणार आहे खरं. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परापर गुरु ज्ञानदेव भगवंत को